வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய. आपल्या बरोबर युद्धासाठी म्हणून कोण कोण उत्सुक आहेत हे पाहण्याच्या निमित्ताने अर्जुनाला त्या सर्वांना एकदा पाहून घेण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे त्यांनी आपला सारथी श्रीकृष्ण त्याला आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा करायला म्हणून सांगितलं. त्याबरोबर भगवंतांनी आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला. तेव्हा त्याला भीष्म द्रोण प्रमुखतः प्रमुख करून भीष्म द्रोण आणि त्यांच्याबरोबर आपले अनेक सुहृद दिसू लागले. पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोः उभयोरपि. दोन्ही सैन्यांमध्ये ही मंडळी होती. फक्त स्वतःच्या बाजूला नव्हे तर विरुद्ध बाजूला देखील नातेवाईक होते. तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधूनवस्थितान कृपया परयाविष्टो विशीदन इदम अब्रवीत. त्याला विषाद निर्माण झाला. भगवद्गीतेमध्ये पारमार्थिक निरूपण करण्यासाठी सांगितल्या जाणाऱ्या भगवद्गीतेमध्ये फार क्वचित जवळपास नाही पहिल्या अध्यायाचं निरूपण केलंच जात नाही, कारण ती गोष्ट आहे, ती घटना आहे, त्याचं निरूपण करण्याजोगं नाही असा सर्वसाधारण समज आहे. अर्जुनाचा विषादच भगवद्गीतेच्या उपदेशाला खरं म्हणजे कारण झालेला आहे. अर्जुनाला जर विषाद झाला नसता तर भगवंतांनी अर्जुनाला गीता उपदेश केलाच नसता. अर्जुनाला विषाद उत्पन्न झाला आणि विषादातून अर्जुनाने भगवंतांना काही प्रश्न केले, त्यामुळे भगवंत बोलायला प्रवृत्त झाले. अर्जुन नुसता दोन सैन्यांच्या मध्ये रथ नेल्यानंतर सर्वांना पाहता झाला असता किंचित काळ त्याच्या मनात विचार येऊन तरळला असता आणि त्यांनी जर तो सोडून दिला असता तरी भगवद्गीता सांगण्याचं कारण काही नव्हतं. अशा प्रकारचा विचार मनात आला, सोडून न देता मनातच वागवला, पण आता काही इलाज नाही. इथपर्यंत आलेले आहोत तर आता युद्ध करणं क्रमप्राप्त आहे असं म्हणून नाईलाजानी का होईना युद्धाकरता उभा राहिला असता तरी देखील भगवद्गीता सांगितली गेली नसती. कितीतरी गोष्टी बळे बळे अशी केली जाते. आता इथपर्यंत आलेलेच आहोत पण द्विधा मनस्थिती झाली तर मागं फिरायला जागा नाही म्हणून करून मोकळे व्हा अशा पद्धतीने गोष्टी केल्या जातात. अर्जुनाचं तसं झालं नाही याचं कारण अर्जुनाला आपले विचार बोलून दाखवण्यासाठी म्हणून तितकाच समर्थ जीवाभावाचा सखा उपस्थित होता. तुम्ही कल्पना करा जर सामान्य सारथी असता तर अर्जुनाच्या या प्रश्नांवर काय बोलू शकत होता. आणि अर्जुन देखील सामान्य सारथ्यापाशी इतकं मन मोकळं करेल हे शक्य नव्हतं. अर्जुनाच्या मनात जे काही आलं ते मोकळेपणाने बोलण्यासाठी म्हणून योग्य व्यक्ती तिथं उपस्थित होती. एक तर युद्धासाठी अनुकूल पांडव नव्हतेच. कुठेतरी संधी व्हावा तह व्हावा अन्यायानी द्यूतामध्ये हिरावून घेतलेलं आपलं जे राज्य आहे ते राज्य परत मिळालं तर बरं होईल. नाही मिळालं तर युद्ध न होता काही थोडं बहुत मिळालं तरी देखील चालेल इतपतच त्यांची भूमिका होती. द्रौपदी युद्धाला युद्ध व्हावं अशा मताची होती. श्रीकृष्ण युद्ध व्हावं अशा मताचे होते ते देखील द्रौपदींनी श्रीकृष्णांकडून शब्द घेतला. तिने श्रीकृष्णांना सांगितलं की माझ्या अपमानाचं स्मरण ठेव जेव्हा तू शिष्ठाईला जाशील तेव्हा राजकारणातलं मला काही कळत नाही पण माझ्या केसाला हात लावलेले माझा अपमान करणारे हे धरणीला मिळालेच पाहिजेत. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी देखील तू संधी करता कामा नये. सहदेवानी असं सांगितलेलं होतं की बाकीचे चारही भाऊ जर नाही तर मी एकटा युद्ध करेन पण युद्ध झालं पाहिजे. पण युधिष्ठिर भीम अर्जुन आणि नकुल हे युद्धाला अनुकूल नव्हते आणि युद्धाला अनुकूल नसल्यामुळं प्रथमपासून जी भूमिका असते अंतःकरणापासून तर ती कुठंतरी वारंवार स्मरत राहते तशी अर्जुनाची परिस्थिती झाली. अर्जुन दोन सैन्यांच्या मध्ये उभा राहिला आणि निरीक्षण करायला लागला. अर्जुनाच्या निरीक्षणातून विकारांचा उद्भव झाला हे तर सगळे आपले आहेत असं त्याला वाटायला लागलं. अर्जुनाच्या चित्तामध्ये द्वंद्व निर्माण झालं. करावं की करू नये अशा प्रकारचं द्वंद्व निर्माण झालं. योग्य काय असू शकेल अशा प्रकारचा विचार मनामध्ये निर्माण झाला. बऱ्याचदा विचारशील माणसाला जास्त द्वंद्व निर्माण होतं. जो विचारहीन आहे त्याच्या ठिकाणी द्वंद्व नसतं. दुर्योधनाच्या मनामध्ये कधीही द्वंद्व नव्हतं. कधीच नव्हतं. जेव्हा शिष्टाईच्या वेळेला भीष्म धृतराष्ट्राला सांगू लागले की अनुज पुत्र आहेत, युद्ध टाळण्यासाठी म्हणून मधुसूदन जे सांगतो आहे त्याप्रमाणे तू तडजोड कर। तेव्हा दुर्योधन उभा राहिला राज्यसभेमध्ये आणि म्हणाला की शक्यच नाही, इंद्रप्रस्थ देणं शक्य नाही। दुर्योधनाकडे दुर्लक्ष करून श्रीकृष्ण धृतराष्ट्राला म्हणत आहेत की तू राजा आहेस, इतिहास तुला विचारणार आहे। जर युद्ध झालं तर तुझ्या पुत्रांचं शव पाहायला तुला आवडेल का? युधिष्ठिर आणि त्याचे बंधू यांचं शव पाहायला आवडेल? काय आवडेल तुला? कोणाचं शव पाहायला आवडेल? हे सगळे आपलेच आहेत मरणारे। तेव्हा दुर्योधनाने उठून सांगितलं की अशा कोणत्याही गोष्टी बोलून इथे उपयोग होणार नाही। ते राज्य हरलेले आहेत, द्यूतामध्ये राज्य हरलेले आहेत आणि मी दान देऊ शकत नाही। त्यांनी राज्य गमावलेलं आहे। जो विचारहीन आहे त्याच्या मनात द्वंद्व कधीही नसतं। जो निर्विकार आहे त्याच्या मनात द्वंद्व नसतं। श्रीकृष्ण असा उल्लेख आहे की अत्यंत निर्विकार चित्तानी, योगयुक्त चित्तानी बोलले की जर असं असेल तर तुमची माजलेली शरीर मी पृथ्वीला परत करेन। पण श्रीकृष्णांच्या या बोलण्यामध्ये युद्धाचा उन्माद नव्हता आणि द्वंद्व देखील नव्हतं। जो विचारी मनुष्य आहे त्याला द्वंद्व असतं। कोणतीही गोष्ट करायची तर करायची की करायची नाही याच्यामध्ये विचारी मनुष्य जास्त सापडतो। तो म्हणतो सगळ्या बाजूंचा विचार करू, जर असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, आपण कुठे चुकायला नको। जो अति विचार करणारा मनुष्य आहे तो कृतीला फार क्वचित सामोरा जातो, कृतीला अगदी शेवटी कधीतरी येतो। ज्याला अनालिसिस पॅरालिसिस असं म्हणतात, इतकं अनालिसिस करायचं की कृती काही करावी वाटत नाही। मी एक गोष्ट वाचली, ती एक अमेरिकन युवक दुसऱ्या महायुद्धाच्या अनेक बातम्या वाचून वाचून युद्ध प्रवृत्त झाला। त्याला असं वाटलं की आपण सैन्यात भरती व्हायला पाहिजे। खूप विचार करून तो मुलाखती करता गेला, त्याला सैन्यात भरती करून घेतलं गेलं। सैन्यात भरती करून घेतल्यानंतर जेव्हा परेड सुरू झाली आणि आज्ञा दिली गेली की लेफ्ट टर्न, त्या सगळे डावीकडे वळले, पण हा जसा होता तसाच समोर होता। याला ट्रेनरने असं सांगितलं की लेफ्ट टर्न म्हटलेलं ऐकू आलं नाही का? डावीकडे वळ म्हटल्यानंतर डावीकडे वळायला पाहिजे। तो म्हणाला की डावीकडे वळायला पाहिजे अशी परिस्थिती मला दिसत नाही, कशा करता डावीकडे वळायचं हे मला समजल्याशिवाय मी डावीकडे वळू शकत नाही। कोणी सांगायचं आणि मी वळायचं असं आतापर्यंत झालेलं नाही। मला विचार तर करू दे की डावीकडे कशा करता वळायचं, उजवीकडे कशा करता वळायचं, पळायचं कशा करता, उड्या कशा करता मारायच्या, आज्ञा कशा करता पाळायच्या। कोणीतरी आज्ञा करायची आणि मी ऐकायची। मी विचारांतीच सगळं करणार आहे। मी युद्धामध्ये देखील विचारांती सहभागी झालेलो आहे। असं व्हायला लागलं की हा कुठंच फिट होईना। काहीही त्याला सांगितलं तरी देखील तो प्रथम विचार करणार आणि मगच करणार अशा भूमिकेत होता। तरी देखील खपून घ्यायचा म्हणून त्याला त्यांच्या मेसमध्ये पाठवलं गेलं की तिथं तरी तू नोकरी कर, तिथं तू त्याला मटार सोलण्याचं काम दिलं। थोड्या वेळानी ते मुख्य आचारी तिथे आले तर हा काहीच करत नव्हता. तो म्हणाला की काही मटाराचे दाणे मोठे आहेत आणि काही छोटे आहेत, हे मोठे दाणे आणि छोटे दाणे एकत्र कसे करायचे असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा त्याला दोन पातेली दिली गेली, मोठा एका पातेलीत टाक आणि छोटा दुसऱ्या पातेलीत टाक. आणि तरी 5-10 मिनिटांनी ते परत आल्यावर तो म्हणाला की काही मध्यम दाणे आहेत, त्याचा निकाल कसा लावायचा. शेवटी असं कळलं त्या माणसाचं सगळंच भूतकाळ तपासला गेला तेव्हा की हा नेहमीच कोणतंही काम करताना वेळ लावतो किंवा करतच नाही. याला एका मुलीनी लग्नाचं विचारलेलं होतं. हा म्हणाला की मला विचार करणं आवश्यक आहे. आणि हा याचा विचार पूर्ण होऊन जेव्हा तो तिला सांगायला गेला की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तेव्हा केव्हाच तिचं लग्न होऊन तिला 1-2 मुलं देखील झालेली होती. अर्जुनाची जी परिस्थिती होती ती परिस्थिती निरीक्षणातून विकारवशतेकडे जाणारी अशी होती. विचार करणारा मनुष्य हा नेहमी विचारातून विकारात आणि विकारातून द्वंद्वात असं जाण्याची शक्यता असते. अर्जुनाच्या चित्तामध्ये निरीक्षणाने विचार निर्माण झाले. भगवंतांनी देखील निरीक्षण केलं पण भगवंत निरीक्षणातून निर्विकार झाले. जर निरीक्षणातून विकार निर्माण झाले तर लिप्तता येते, आणि निरीक्षणातून जर उत्तम निरीक्षण साधलं गेलं तर विकार रहितता देखील येते. मी काय म्हणतोय ते परत एकदा ऐका. निरीक्षण करता करता जर अतिविचारांचा उद्भव आणि भावनांचा उद्भव झाला आणि त्याच्यामध्ये जर सापडला तर विकारवशता येते, द्वंद्वात सापडतो. ध्यानातही तुमचं तेच होतं. ध्यानात एक विचार निर्माण होतो आणि त्या विचाराच्या पाठोपाठ दुसरा विचार, त्याच्यातून कदाचित विकारवशता येते. सुखाचे विचार, दुःखाचे विचार, क्रोधाचे विचार, कोणत्या ना कोणत्या तरी भावनेचे विचार, आणि तुम्ही विचारात गढून जाता. त्यावेळेला निरीक्षणातून विकारवशतेकडे जाणं अशी परंपरा निर्माण होते. पण हेच जर निरीक्षण उत्तम झालं तर विचार सोडला जातो, विचाराचा त्याग होतो. आणि विचाराचा त्याग झाल्याबरोबर विकारांचाही त्याग होतो, भावनांचा त्याग होतो. आणि विकार रहित, निर्विकार, अमन अशी स्थिती देखील प्राप्त होते. या दोन्ही गोष्टी खूप जवळ असल्यामुळं जसं ध्यानामध्ये देखील विचारापासून निरीक्षणानेच अलिप्तता ही गोष्ट जमत नाही, तशी व्यवहारामध्ये देखील निरीक्षणातून अलिप्तता ही गोष्ट जमत नाही. अर्जुन अशाच प्रकारे निरीक्षणातून म्हणजे साक्षीत्वातून विकारांकडे पडला. 2 सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन उभा केला तेव्हा निरीक्षणाकरता गेलेला होता. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख, तव कृष्ण मनी नावेक विस्मय जाहला. कृष्ण अत्यंत निवांत होते आणि अर्जुनाच्या चित्तामध्ये मात्र विस्मय निर्माण झाला. अर्जुनाच्या मनामध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला. तो आपण या आपण म्हणे इथं काही कवण जाणे हे मनी धरले येणे तरी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदय असतू, तरी उगा असे निवांतू तिये वेळी. तव तेथ पार्थू सकळ पितृ पितामह केवळ, गुरु बंधू मातूळ देखता जाहला. अर्जुनाला लक्षात आलं की आपल्याच गोत्रातले लोक दोन्ही बाजूला उभे आहेत. सुरुज्जन सासरे आणि कही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेत. आणि अर्जुनाची घालमेल व्हायला सुरुवात झाली. अर्जुनाच्या चित्तामध्ये गोत्रजांविषयी करुणा निर्माण झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले, तेथ मनी गजबज जाहली. मन गजबजून गेलं आणि आपैसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आणि एक प्रकारची कृपा किंवा करुणा या गजबजीनी अर्जुनाच्या चित्तात निर्माण झाली. कित्येकांना तो प्रथम पाहत होता, जसं कौरव देखील अर्जुनाच्या मुलाला प्रथम पाहत होते, अभिमन्यूला त्यांनी पाहिलेला नव्हता, तसा दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण देखील प्रथम अर्जुनाने पाहिला, आधी माहित नव्हता. हे सगळं पाहिल्यामुळं त्याच्या मनामध्ये एक प्रकारे गजबज निर्माण झाली, घालमेल झाली आणि आपैसी कृपा आली. आणि युद्धाच्या वेळेला अनावश्यक अशी करुणा अर्जुनाच्या चित्तात निर्माण व्हायला सुरुवात झाली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती, त्यामुळं वीरवृत्तीचा एक प्रकारे अपमानच झाला. वीरवृत्ती ही अशी ओढून आणलेली वृत्ती असते. मनुष्य सतत वीरवृत्तीत नसतो. आयक्यू विनोदात आयक्यू छापील विनोद याच्यामध्ये एकदा बाबासाहेब पुरंदरे पु ल देशपांड्यांना म्हणाले की तुमच्या घरात मजा असेल, तुम्ही विनोद सांगत असाल आणि सुनीतीताईच ना त्यांच्या, त्या हसत असतील, सतत हसत असतील, असं बाबासाहेब पुरंदरे पुलंना म्हणाले. ऐकीव छापील विनोद खरे असतील असं नाही. त्याच्यावर पुलं म्हणाले की तुमच्या घरी मजा असेल, तुम्ही सारखे तलवार फिरवत असाल. सारखे विनोद करणं, विनोद ही वृत्ती आहे आणि सारखं विनोद कोणी करत नाही. जर असं समज असेल की पुलंच्या घरात पुलं सारखेच विनोदी बोलत असतील तर तसं शक्य नाही. अर्जुनही सारखा वीरभावात असेल असं शक्य नाही. त्यामुळे ही वीरवृत्ती अपमानित झाली. वीरवृत्तीचा एक प्रकारे अपमान झाला आणि ही वीरवृत्ती कमी व्हायला लागली. अपमाने निघाली वीरवृत्ती. जी या उत्तम कुळींची या होती आणि गुण लावण्य आधी तिया आणि की ते न साहती सुतेजपणे. उत्तम कुळातली आणि गुणयुक्त आणि लावण्ययुक्त अशी स्त्री ही स्वतःच तेजस्वी असल्यामुळं, सुतेज असल्यामुळं दुसऱ्या कोणाला सवत म्हणून स्वीकारणं शक्य नाही. नवीये आवडीचे नि भरे कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विण अनुसरे भ्रमला जैसा, की तपोबळे वृद्धी पातळीया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तपोबळ असं असतं की त्या तपोबळानी एक वेळ अशी येते की रिद्धी म्हणजे अनेक सुख हात जोडून समोर उभे राहतात. चांगल्या साधकाला नेहमी हा घोटाळा असतो, त्याच्या साधनेमुळे भारावून गेलेले समोरचे लोक त्याच्या समोर अनेक सुख आणून ठेवतात. अनेक अंगांनी सुख म्हणजे भरभराट किंवा भोग त्याच्या समोर येऊन उभे राहतात आणि ते उभे राहिले की बुद्धीला भ्रंश होतो. जर चांगला साधक पण सावध नसेल तर बुद्धीला भ्रंश निर्माण होतो आणि बुद्धी भ्रंश झाली एकदा की विरक्तता नाहीशी होते. कालांतराने अर्थात लोकही दूर जातात. तैसे अर्जुना तेथ जाहले असं ते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिधले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञ बरळू जाय मग तेथ का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळला. म्हणून असता धीरू गेला हृदया द्रावो आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू मग सखेत असे बोलतू अच्युतेसी. मग अर्जुन भगवंतांशी भगवंतांना सांगू लागला. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथ हे संग्रामी उदित जहाले असती कीर समस्त. हा जो पहिला अध्याय आहे या पहिल्या अध्यायामध्ये भगवंत बोललेले नाहीत भगवद्गीतेच्या. दुसऱ्या अध्यायाच्या अशोच्या नन्व शोच्यस्वम या श्लोकापासून म्हणजे कितवा मला वाटतं 9वा श्लोक 11वा त्या श्लोकापासून भगवंत बोलायला लागले. तोपर्यंत भगवंतांना सखा असणारा अर्जुनच भगवंतांशी बोलत होता. अर्जुन आपल्या स्थितीचं वर्णन करतो. हे देवा हा गोत्र वर्ग सगळा मी पाहिला. हे संग्रामी उदित जहाले असं ती कीर समस्त. पण आपण ते या उचित केवी होय. हे सगळे युद्धाकरता जमलेले आहेत खरे पण आपल्याला असं वाटतं की आता हे योग्य आहे की नाही. काही काही लोक स्वतःला आपल्याला असं म्हणतात की नाही. आपल्याला असं वाटतं वा बघा असं जसं म्हणतात. ते असं म्हणाले पण आपण अगदी स्थिर होतो तसं. पण आपण पेया उचित केवी होय हे सगळे जमलेत खरे पण आपल्याला आता काय हे उचित आहे की नाही काही कळत नाहीये. हे कसं काय उचित असू शकेल. येणे नावेची नेणो काही मज आपण ते सर्वथा नाही मनबुद्धी ठाई स्थिर नोहे. मी माझ्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही यांना पाहिल्यामुळं. देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपज गात्रांसीही. भगवान व्यासांनी देखील अर्जुनाचं जे हे दुर्बलत्व निर्माण झालं त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वेपथुश्च शरीरेने रोमहर्षश्च जायते गांडीवम स्रवसते हस्तात त्वचैव परिदह्यते. त्वचेचा देखील दाह होतो आहे. सर्वांगा काटाळा आला सर्व अंगावर काटा उभा राहिलेला आहे. अति संतापू उपनला तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. पकड गांडीवाची गांडीव धनुष्याची ढिली पडली. ते न धरतची निष्ठले हातातून निष्ठून पडलं. न धरतची म्हणजे धरताच येईना. हे कसं होत असेल कोण जाणे. धरताच येत नाही. कधी कधी पेन देखील हातात पकडता येत नाही इतकी शिथिलता आलेली असते की अगदी नको वाटतं. ते नीट ग्रीप देखील पेन बरं का गांडीवाचं नाही सांगत आहे. इतका इतका तो ढिसाळ होऊन गेला की त्याला ते गांडीव धनुष्य धरता देखील येईना. ते न धरतची निष्टले परी नेण्याची हातोनी पडिले, कधी हातातून पडलं कळलं देखील नाही. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे, जे वज्रापासोनी कठीण दुर्धर अति दारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल. हे स्नेह असाधारण कठीण, की कठीणातली कठीण गोष्ट देखील या कठीण स्नेहापुढे नाहीशी व्हावी. असं झालं, त्याची वीरवृत्ती संपूर्ण गळून गेली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेणे संग्रामी हरू जिंतीला, त्याचा पराक्रम सामान्य नव्हता. पशुपतास्त्र पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी म्हणून अर्जुन तपश्चर्या करत होता तेव्हा भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. पण हे पाशुपतास्त्र देण्यासाठी हा खरंच योग्य आहे का याची तपासणी करण्यासाठी म्हणून एक मायेने एक रानडुक्कर निर्माण करून ते रानडुक्कर सुसाट तपश्चर्येला बसलेल्या अर्जुनाच्या दिशेने वेगाने येऊ लागलं. त्याच्या खुराचा आवाज आणि एकूण वेग, त्यामुळे झालेली धडपड ही सगळी ऐकून अर्जुनाने डोळे उघडले तर एक रानडुक्कर वेगाने त्याच्यावर चालून येत आहे असं त्याच्या लक्षात आलं. तेव्हा अर्जुनाने बाजूला असलेल्या धनुष्याला बाण लावून तो बाण त्या रानडुकरावर सोडला. खरं म्हणजे तपश्चर्येला बसलेला होता, बाजूला धनुष्य कशाला हवं होतं, पण वीर होता. पण तो पाहायला जेव्हा गेला आपली शिकार तपश्चर्येतून उठून, तेव्हा अजून एक बाण तिथे येऊन लागलेला होता असं दिसलं. आणि पाठोपाठ तो मनुष्य आलाच, ज्यांनी बाण सोडलेला होता तो एक भिल्ल होता. आणि तो असं म्हणाला की ही शिकार माझी आहे. त्यावरून दोघांमध्ये जुंपली आणि दोघांचं फार प्रचंड मोठं युद्ध झालं. इतकं मोठं युद्ध होऊन साधा भिल्ल आपल्याला ऐकत नाही हे पाहून अर्जुनाच्या मनात यायला लागलं की हा साधा सुद्धा भिल्ल नसावा. म्हणून त्यांनी विचारलं की आपण तर भगवान शंकर नसाल. तेव्हा तिथे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की मी तुझ्या पराक्रमावर संतुष्ट आहे, जेणे संग्रामी हरू जिंकीला, निवात कवचांचा ठावो फेडिला. निवात कवच नावाचा राक्षस अर्जुनाने मारलेला होता. तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. बघा ज्ञानेश्वर महाराज कशी उभी लिहितात, जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ठ कोरडे. सहज कोड कौतुक म्हणून भ्रमर वाटेल ते काष्ठ असो, लाकूड असो, ते लाकूड भेदून त्याला भोग पाडल्याखेरीज राहत नाही. पण असा भ्रमर कळीके माझी सापडे कोवळीये, कोवळ्या कळीकेमध्ये मात्र सापडतो गुंतो. तेथे उत्तीर्ण होईल प्राणे आणि त्या कळीमध्ये असा अडकून बसतो की त्याची प्राण जाण्याची वेळ येते तरी ते कमळदळ चिरून येणे. पण ते कमळदळ त्याला चिराव असं वाटत नाही आणि बाहेर पडावं असं वाटत नाही. रात्र व्हायला लागली की कमळ आपल्या स्वतःला मिटून घेतं. तिथं मध सेवन करण्यासाठी गेलेला आणि जाऊन बसलेला भोंगा त्या कमळाच्या कळ्यामध्ये अडकून पडतो, पण तो रात्रभर तिथं बसून राहतो. एक वेळ त्याचा प्राण तिथं जातो, मेलेले भुंगे तिथं आढळतील. तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरू नेणे. पण जीव वाचवण्यासाठी देखील ते कमळ दळ त्याला तोडता येत नाही. याचं कारण तो मोहाने तिथं गुंतलेला असतो. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. तसं कोवळेपणाने कठीण असं हे स्नेह आहे. हे स्नेह फार छळतं माणसाला. रात्रंदिवस जर काही छळत असेल तर स्नेह छळतं. आचार्य या स्नेहाची वंचना करताना म्हणतात, आचार्य म्हणजे आचार्य आत्रे, सुखवी जीवास भारी मधुर सुखाच्या यातना. फार विचित्र. व्याकुळ करीते सतत मनाला अमृताहुनी विषारी. फार विचित्र. कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदि पुरुषाची माया ब्रह्मेयाही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे. पण काय करणार, हे स्नेह ही आदि पुरुषाची माया आहे. ब्रह्म्या ब्रह्मदेवाच्या देखील ही स्वाधीन नाही. अर्जुन याच्यामध्ये जर भुलून जाईल तर नवल नाही. भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला आणि राक्षसाचा नाश केल्यानंतर, पुराणांतरी कथा आहे, स्वामीजी मोठे रंगून सांगत असत की आपलं अवतार कार्य संपलं, आता विष्णू आपले आपण आपणहून परत येतील विष्णू लोकाला, अशी देवांची समजूत होती. पण वराह अवतारातले विष्णू परत यायचं नाव काढेनात. तेव्हा भगवान शंकरांना देवांनी विनवणी केली की यांना आता परत आणा, हे पार वराह अवताराच्या सुखामध्ये गुंतून पडलेले आहेत. म्हणून शंकर जेव्हा विष्णूंना परत बोलवण्यासाठी गेले तेव्हा ते वराह डुक्कर एका चिखलामध्ये पाय ताणून पडून राहिलेलं होतं. शंकरांनी त्यांना त्यांच्या स्वरूपाची जाणीव करून दिली आणि विष्णू लोकात परत जावं असं सांगितलं. तेव्हा त्या डुकरांनी दिलेलं असं उत्तर आहे की 10-12 मुलं पोटावर घेऊन चिखलात पडून राहण्यात जी मजा आहे ती विष्णू लोकात देखील नाही. हे आदि पुरुषाची माया. शेवटी शंकरांनी त्या वराहाचा वध केला तेव्हा नाईलाजानी विष्णू हे सुख सोडून विष्णू लोकात अधे गेले. ब्रह्मेयाही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे. म्हणून हा भुलून गेलेला आहे. अवधारी मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजनु, विसरला अभिमानू संग्रामीचा. कैसी नेणो सदयता उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा. आता नसीजे एथ, आपण इथं नसलेलं बरं या युद्धाच्या ठिकाणी. माझे अतिशय मन व्याकुळ, हो तसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. यांना मारायचं असं जरी म्हटलं तरी माझं चित्त व्याकुळ होत आहे, मला हे नको वाटत आहे, वाचेला बोलता येत नाही अशी वाचेची स्थिती झालेली आहे. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे. आता आर्ग्युमेंट सुरू झाली. सख्य सखा आपल्या सख्याकडं कशा रीतीने मनोगत व्यक्त करेल. सामान्य सखा, पारमार्थिक अंगाने सख्य भक्ती सुरुवातीला नव्हती, या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका कान वधावे, हे येर येर आघवे गोत्रज आमुचे, हे सगळे आमचे गोत्रजच आहेत, मग युधिष्ठिराला का नको मारायला बरं? म्हणून मी जवळ हे झुंज प्रत्यया न ये मज, येणे काय काज महापापे, देवा बहुता परी पाहता इथ वोखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आधी। जर युद्ध केलं तर फार वाईट होईल, वोखटे होईल, याच्यात काही शंका नाही, युद्धाने काहीही चांगलं होणार नाही। बर हे युद्ध चुकवलं तर काही ना काहीतरी लाभ निश्चित होईल, युद्ध अपरिहार्य असतं तेव्हाही युद्ध चुकवण्याचा प्रयत्न हा खूप विचार करणारा मनुष्य करतच असतो। दुसऱ्या महायुद्धातली गोष्ट आहे की ऑस्ट्रिया एक गोळीही न झाडता जर्मनीने जिंकला, डॅझ्युम बंदर हवं होतं म्हणून पोलंड आम्हाला हवाय असं हिटलरनी सांगितलं। तिथं ज्या खाणी होत्या लोखंडाच्या पोलादाच्या, तर त्याच्याकरता त्याचा डोळा होता आणि जवळपास 15 दिवस धमक्या चालू होत्या आणि दोस्त म्हणजे फ्रान्स आणि ब्रिटन सावध झालेले होते। त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी घाईघाईने पोलंडशी संरक्षण करार करून ठेवलेले होते, जर पोलंडवर आघात झाला तर आम्ही युद्धात उतरू। खोट्या कुरापती काढून पोलंडवर हिटलरनी हल्ला केला, पोलंडनी आमच्यावर हल्ला केला असं सांगून पहाटे हल्ला केला तर घोड्यावर घोडेस्वार असलेले पोलंडचे सैनिक आणि रणगाड्यातून जाणारे हिटलरचे सैनिक यांची कुठे 40 किलोमीटर जवळपास 6-7 तासात आत गेले। रणगाडे काही काही ठिकाणी 40 किलोमीटर आत मुसंडी मारली गेली। तेव्हा असं सांगतात की शांती निर्माण व्हावी म्हणून चेंबरलिन ब्रिटनचे पंतप्रधान त्यांनी आवाहन केलं की 2 दिवस आम्ही देऊ, पण 2 दिवसात अख्खा पोलंड पडला। युद्ध जाहीर करण्यासाठी 4 दिवस लागले तेव्हा पोलंड जिंकलेला होता आणि रशियाला काही पोलंडचा भाग हिटलरनी देऊन टाकलेला होता आणि युद्ध जाहीर केल्यानंतर 21 दिवस फ्रेंच आणि ब्रिटन यांनी काहीही केलं नाही, कोणतीही लष्करी कारवाई केलेली नव्हती। दरम्यान जर्मनीच्या टॉर्पेडोंनी मोठमोठ्या ब्रिटनच्या बोटी बुडवण्याचा सपाटा, म्हणजे जे युद्ध करणारे असतात ते कसे करतात आणि ज्याला युद्ध नको वाटतं तो कसा स्वस्थ बसतो, इथून पळ काढला तर बरं। शेवटी चेंबरलिननी युद्ध डिक्लेअर करून युद्ध केलं देखील, पण ते युद्ध त्यांच्या स्वभावाला मानवणारं नव्हतं, त्यांनी राजीनामा दिला आणि चर्चिल पंतप्रधान झाल्यावर खरं युद्ध सुरू झालं। मानवता ही एक, मानवतेचा विचार ही एक मोठी गोष्ट जरी असली तरी युद्धखोरांसमोर कधी कधी तो विचार दुबळा पडतो, तेव्हा श्रीकृष्णांसारखे युद्ध व्हायला हवं आणि युद्ध करून यांची वृत्ती संपवायला हवी असा विचार करणारे लोकच हवे असतात। आणि अर्जुन ज्याला श्रीकृष्णांनी आपलं निमित्त बनवलेलं होतं तो युद्ध जर टळलं तर जास्त बरं असं म्हणत होता। अर्जुनांनी जे भगवंतांशी आर्ग्युमेंट केलं, आता भलं मोठं आर्ग्युमेंट केलं, दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत चालू राहिलं ते आपण पाहू, पण या सगळ्याचा मतितार्थ भगवंतांनी जो काढला आणि ज्यामुळे भगवद्गीता सांगायला ते प्रवृत्त झाले, तो मोकळेपणाने भगवंतांशी बोलला म्हणून भगवंतांना त्याची अडचण तरी समजली. अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की या युद्धाने हानीच जास्त होईल, त्याच्याऐवजी युद्ध टळलं तर बरं. चंदरलिंगी तेच म्हणत होते की या युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नसतात, युद्ध टळलं तर बरं, पण युद्ध हे शेवटी अशा प्रवृत्तींशी करावंच लागतं. तशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला मात्र आत्मस्थ राहून कर्तव्य कर्म करण्याचा जो उपदेश केला, तो उपदेश या अर्जुनाच्या मोकळ्या संवादामुळे आपल्या हाताला लागला. त्यामुळे हा संवाद आणि याच्यातल्या खाचाखोचा आपण पाहतो आहोत. पुढच्या रविवारी आपण हेच पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.